नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 32 लाख कोटी रुपयांची 52 कोटींहून अधिक कर्ज वितरित करण्यात आली आहेत. आर्थिक समावेशन आणि उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या योजनेच्या लाभार्थ्यांशी आपल्या निवासस्थानी संवाद साधला. ही योजना लोकांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कशी उपयोगी पडत आहे हे सांगून त्यांनी या लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं. युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी देणारे बनावं आणि देशाचा युवा वर्ग सशक्त व्हावा या उद्देशानं ही योजना राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 70% लाभार्थी या महिला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
सबसे ज्यादा लोन के लिए अप्लाई करने वाली महिला है, सबसे ज्यादा लोन प्राप्त करने वाली महिला है और सबसे जल्दी रिपेमेंट करने वाली भी महिला है. और एक बार पैसा आए तो उसका सदुपयोग करना, ये अपने आप में आपके जीवन में भी एक डिसिप्लिन ले आता है, ये जीवन को बनाने का एक अवसर देता है.
यावेळी या योजनेच्या लाभार्थ्यांनीही आपले अनुभव सांगत या योजनेमुळे आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं सांगितलं. या योजनेची जागतिक स्तरावरही प्रशंसा झाली असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही भारतात उद्योजकतेला वाव मिळण्यात या योजनेचं असलेलं महत्व मान्य केलं आहे. देशभरातल्या कुपोषण समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या पोषण पंधरवडा या योजनेचं 7वं वर्ष महिला आणि बालकल्याण मंत्रालय आजपासून साजरं करत आहे. यावर्षी या पंधरवड्यात 4 मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. त्यात नवजात शिशूंची पहिल्या 1000 दिवसात योग्य देखभाल करणं, पोषण ट्रॅकरच्या लाभार्थी मॉड्यूलचा प्रचार आणि प्रसार करणं, कुपोषणाला प्रभावीपणे अटकाव करणं आणि लहान मुलांमधल्या लठ्ठपणाच्या समस्येला दूर करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं यांचा समावेश आहे. गर्भवती आणि स्तनदा माता, किशोरी आणि 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या पोषणात सुधारणा करणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या पोषण अभियानाचा उद्देश आहे. तमाशा कलावंतांसमोरील आव्हानांचा अभ्यास करण्याची समिती स्थापन करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. 1 महिन्यात या समितीनं अहवाल सादर करावा असे निर्देशही त्यांनी विभागाला दिले आहेत. लोकनाट्य कलाकार आणि कला केंद्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत शेलार यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी मुंबईत वांद्रे इथल्या म्हाडा मुख्यालयात काल भेट देऊन मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रकल्प अंमलबजावणीचे टप्पे वेळेत पूर्ण व्हावेत, लाभार्थ्यांना नियमानुसार घरं मिळावीत आणि पुनर्वसनाशी संबंधित सर्व प्रक्रिया सुसूत्रपणे पार पडाव्यात यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीनं करावी असे निर्देश भोयर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. श्री क्षेत्र पंढरपूर इथं चैत्र एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे विठ्ठल आणि रुक्मिणीची नित्यपूजा पार पडली. चैत्र यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून सुमारे 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पहाटे हजारो भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. नांदेडमध्ये माळटेकडी परिसरातल्या एका कुशन अँड फर्निचर गोदामाला आज सकाळी आग लागली. यावेळी अग्निशमन दलानं या गोदामात असलेल्या 6 लोकांना सुखरूप बाहेर काढून आग आटोक्यात आणली, मात्र या दुर्घटनेत मोठी आर्थिक हानी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या देवगिरी किल्ला परिसरातही वणवा पेटल्याचं वृत्त आहे. अकोला इथं काल झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 1,238 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध 95 उद्योग व्यवसायांशी सामंजस्य करार करण्यात आले. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. गुंतवणुकीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण तयार झालं असल्याचं ते यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ काल ऑनलाईन पद्धतीनं काढण्यात आला. या लकी ड्रॉमधून पहिल्या क्रमांकासाठी 651 तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1302 विजेते जाहीर करण्यात आले. विजेत्या ग्राहकांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणनं वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10